नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क रॅलीला नागपूर इथं आज सकाळी सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं प्रफुल्ल गुर्जे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा सुरु आहे. आज दिवसभरात शरद पवार बारामतीत 6 सभा आणि मेळावे घेणार आहेत. बारामतीमधून महाविकास आघाडीकडून योगेंद्र पवार तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीनं 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, धनंजय जाधव यांच्यासह अनेक समविचारी नेत्यांची नागपूर इथं बैठक झाली. या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. कसलाही वाद न होता जागावाटप पूर्ण झालं असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्वपूर्ण टप्प्याची सुरुवात आजपासून झाली आहे. 9 विधानसभेसाठी 165 उमेदवार मैदानात आहेत तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी 14 दिवस मिळणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत उमेदवारांपासून सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं तसंच भयमुक्त आणि पारदर्शी वातावरणात मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात 1992 मतदान केंद्र असून शहरी भागात 396 तर ग्रामीण भागात 1596 मतदान केंद्र आहेत. 100% मतदान अधिकारी महिला असलेले 9 मतदान केंद्र तर 100% दिव्यांग अधिकारी असलेली देखील 9 मतदान केंद्र आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या जिल्ह्यात 5 आहे. लातूर इथं विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाचं दुसरं सरमिसळीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात काल पार पडलं. याद्वारे मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी यांचा समावेश असलेली पथकं गठीत करून त्याचं विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप करण्यात आलं. मतदान केंद्रांवर नियुक्त प्रत्येक पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष, एक प्रथम मतदान अधिकारी आणि 2 इतर मतदान अधिकारी यांचा समावेश असेल. औसा विधानसभा मतदारसंघात 309 मतदान केंद्रांसाठी 344 मतदान पथकं, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 363 मतदान केंद्रांसाठी 403, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 389 मतदान केंद्रांसाठी 432, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 376 मतदान केंद्रांसाठी 419, उदगीर विधानसभा मतदारसंघात 359 मतदान केंद्रांसाठी 399 तर निलंगा मतदारसंघात 347 मतदान केंद्रांसाठी 386 मतदान पथकं गठीत करण्यात आली आहेत. पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटाला प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारांच्या लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारात नामांकन मिळालं आहे. चिदानंद एस नाईक यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात ला सिनेफ विभागात प्रथम पुरस्कार पटकावला होता. श्री क्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशीनिमित्त आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी 24 तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असणार आहे. शासकीय सेवानिवृत्तीधारक तसंच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावेत असं आवाहन धुळे जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी केलं आहे. निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालिक ओळख पडताळणी दरवर्षी करण्यात येते. जिल्हा कोषागार कार्यालयानं निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं नाव, निवृत्ती वेतन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक असलेले मुद्रित दाखले संबंधित बँक शाखेत उपलब्ध करून दिले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.